परी देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे तिये चळवळीचे नि लोभे आला म्हणती. तैसेची तया संगती इंद्रिये आपुलाल्या अर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगणे जया. पाठी भोग क्षीण आपैसे देह गेलिया ते न दिसे तेथ गेला गेला ऐसे मोभा दिगा. चेतनेच्या योगानी देह दिसल्यावर आला जन्म झाला असं म्हणतो. चेतनेच्या योगानीच तिच्या अधिष्ठानावरच इंद्रिय आपल्या आपल्या विषयाच्या अर्थामध्ये वर्तन करतात. त्याला भोग भोगणं असं म्हणतात. आणि हे भोग क्षीण झाल्यानंतर देह गेल्यावर ते चैतन्य दिसत नाही. देह तर जाग्यावरच असतो पण आत चैतन्य दिसत नाही. ते तर गेला गेला ऐसे बोभातिगा उत्क्रामंतम स्थितम वा अपि भुंजानम वा गुणान्वितम. पण रुखू डोलो तू देखावा तरी वारा वाजतू मानावा. रुख नसे तेथे पांडवा नाही तो गा. देह गेल्यावर ते चैतन्य गेलं असं समजायचं. जेव्हा झाड डोलताना दिसतं तेव्हा वारा वाहतोय पण झाडच नसेल त्यावेळेला वाराच नाही असं म्हणायचं. का आरिसा समोर ठेवी जे आणि आपण पे तेथ देखी जे तरी तेधवाची झाले मानिजे काय आधी नाही. आरसा समोर येतो तेव्हाच आपण झालो असं समजायचं. का आरसा समोर येतो त्याच्या आधी आपण असतोच. का परता केली आरिसा किंवा समोर असलेला आरसा आता दूर केला. लोपू झाला तया आभासा आरशातलं प्रतिबिंब नाहीस झालं. तरी आपण ते नाही ऐसा निश्चय करावा. आता आपणच नाही असा निश्चय करायचा. शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा. शब्द आकाशाचा गुण पण मेघांमुळे निर्माण होतो त्यामुळे मेघ गडगडतात. मेघाच्या कपाळावर तो दोष जातो. चंद्री वेगू अभ्राचा आरोपी जे अभ्राचा वेग आहे तर तो चंद्रावर जसा आरोपित होतो. चंद्र मुळीच फिरत नाही अभ्र फिरत असतात त्यामुळे चंद्र चालतोय मागं जातोय असं वाटत राहत. तैसे होई जे जाई जे देहे ते आत्मसत्ते अविक्रिये निष्टंकिती का मोहे आंधळे ते तसे देह येतात आणि जातात. ते अविक्रिय अशा आत्मसत्तेच्या अधिष्ठानावर येतात आणि जातात. पण हे जे समजत नाहीत ते मोहानी आंधळे झालेले. येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखी जे देहींचा धर्मू देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती. या ठिकाणी आत्मा हा निर्विकार आणि देहाचा धर्म म्हणजे कर्तृत्व फळभोक्तृत्व जन्म मरण कर्म करणं इत्यादी. हा देहाचा धर्म हा देहाच्या ठिकाणी आहे तो आत्म्याच्या ठिकाणी नाही. आत्मा स्वभावतः निर्विकार ऐसे देखणे ते पाही आन आहाती असं पाहणारी जी दृष्टी असते ती दृष्टी आन म्हणजे वेगळी ज्ञान दृष्टी प्राप्त पुरुषांची दृष्टी. ज्ञाने का जयाचे डोळे देखोनी न राहती देहींचे खोळे सूर्य रश्मी आणि याळे ग्रीष्मी जैसे. ज्ञानानी म्हणजे ज्ञान विचारानी अपरोक्ष अनुभूतीनी प्रतीतीनी ज्ञाने का जयाचे डोळे देखोनी न राहती देहाचे खोळे, ते देहाला लागलेले डोळे नसतात, हे जे समजतात ते डोळे हे ज्ञानदृष्टीचे डोळे असतात, ती अनुभूती असते. सूर्यरश्मी आणि याळे ग्रीष्मी जैसे, जसे अणुकुचीदार सूर्यकिरण ग्रीष्म ऋतूमध्ये ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू या आषाढात जो पाऊस पडतो आणि जे ढग भरून आलेले असतात सूर्य दर्शन होत नाही, पण जर किंचित फट पडली मेघांमध्ये तर जसे अणुकुचीदार सूर्यकिरण आपल्यापर्यंत येऊन पोचतात, तैसे विवेकाचे नि पैसे जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे, तशा प्रकारे विवेकाच्या प्रकाशामध्ये विवेक अत्यंत जागृत झाल्यामुळे जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे, ज्यांची स्फूर्ती ही स्वरूपाला प्राप्त करते, नाहीतर स्फूर्ती ही बाहेर पडून विषयांना ग्रासते, विषयाकार होते, जगतामध्ये रमते, पण क्वचित असं कोणाच्या बाबत होतं की विवेक जागृत झाल्यामुळे ती स्फूर्ती आत जाते, स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन स्थिर होते, तिला स्वरूप बोध स्वरूप ज्ञान होतं, तेव्हा वृत्ती नाहीशी होते, स्फूर्ती नाहीशी होते, प्रेरणा नाहीशी होते आणि केवळ ज्ञानच शिल्लक राहतो. समर्थ म्हणतात पदार्थ ज्ञान जेव्हा सरे द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. अशा वेळेला केवळ सूक्ष्म ब्रह्म शिल्लक राहत, ते ज्ञानी देखती ऐसे आत्मयाते, ते ज्ञानी आत्म्याला अशा प्रकारे पाहतात. हा अतिशय महत्वाचा अध्याय आहे. जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले, सगळं तारांगण भरलेलं ते जसंच्या तसं समुद्राच्या ठिकाणी प्रतिबिंबित व्हावं. समुद्राच्या ज्या लाटा असतात त्या लाटा किनाऱ्यावर असतात, जितकं आत जाऊ आणि वारं जर नसेल तर समुद्राच्या ठिकाणी लाटा देखील नसतात. अशा वेळेला समुद्रामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडतं. रात्रीच्या वेळेला विशेष करून पौर्णिमा चंद्राचं प्रतिबिंब पडतं आणि इतर वेळेला सगळ्या तारांगणाचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं. जैसे तारांगणी भरले, ज्ञानेश्वर महाराजांनी हे कुठून पाहिलं कोण जाणे. त्याच्या 16व्या वर्षी त्यांनी हे लिहिलं. मी तर अजून समुद्राच्या मध्ये कधी गेलो नाही, पण असं म्हणतात एवढं मला वाचून कळलेलं आहे, ऐकून कळलेलं आहे की समुद्राच्या आत अगदी जर गेलं तर लाटा हा विशेष प्रकार नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांना माहीत होतं, जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले, तरी ते तुटोनी नाही पडेल ऐसे निवडे. पण समुद्रामध्ये एवढं गच्च सगळं तारांगण दिसत असताना ते तारे वरून तुटून समुद्रात पडलेले नाहीत. असा ज्याच्या बुद्धीला निवाडा झाला, गगन गगनीची आहे, गगन आहे ते गगनाच्या ठिकाणीच आहे, तारांगण आहे ते गगनाच्या अंतर्गत आहे, हे आभास आहे ते वाये, जो आभास होतो आहे तो व्यर्थ आहे. तैसा आत्मा देखती देहे गवसिलाही, तशा प्रकारे आत्मा सापडल्यानंतर तो देहाच्या ठिकाणी ज्ञानी पाहतात. तो देहाच्या ठिकाणी भास मात्र आहे, जसं समुद्राच्या ठिकाणी तारांगण प्रतिबिंबित व्हावं तशा प्रकारे देहाच्या ठिकाणी आत्मा हा प्रतिबिंबित झाल्यासारखा दिसतो. भासतो असं ज्ञानी पुरुष पक्क समजून असतात. खराळाच्या लगबगी फेडूनी खराळाच्या भागी देखी जे चंद्रिका का उगी चंद्री जेवी, किंवा खराळणारं पाणी असेल वेगाने वाहणारं पाणी थोडं चढ उतारावरून. त्या पाण्याच्या ठिकाणी विशिष्ट लाटा निर्माण होतात. त्या ठिकाणी असणारं जे प्रतिबिंबित झालेलं चंद्रबिंब आहे, तर ते चंद्रबिंब देखील अशा खळाळणाऱ्या पाण्यामुळं वाहणाऱ्या पाण्यामुळं खालीवर खालीवर होत असल्याचं सतत दिसत. खळाळाच्या लगबगी फेडूनी खळाळाच्या भागी देखी जे चंद्री चंद्रिका का उगी चंद्री जेवी. पण असं पाहत असताना चंद्रिका ही चंद्राच्या ठिकाणी निमूट आहे असं ज्याला समजतं, तर चंद्र काही असा वेगाने हालचाल करत नाहीये, तो मूळ आकाशात जसाच्या तसा आहे. का नाडळची भरे शोषे डबक पाण्याने भरत सुकून जात. एक गोष्ट सांगण्यासाठी किती किती उदाहरणं दिली आहेत. का नाडळची भरे शोषे सूर्यू तो जैसा तैसाची असे, त्या डबक्यात दिसणारं पाण्याचं प्रतिबिंब सूर्याचं प्रतिबिंब डबक्यात दिसणारं दिसत होतं पाणी भरलं तेव्हा, आणि नाहीस झालं पाणी तेव्हा. सूर्य आपल्या जागेवर आहेच आहे, सूर्य शोषून नाही गेला, सूर्य संपून नाही गेला. देह होता जाता तैसे देखती माते, म्हणून जेव्हा जेव्हा जन्म पाहू तेव्हा तेव्हा चैतन्य पाहावं. आपलं जे जीवन चाललेलं आहे ते जीवन चैतन्याधिष्ठित आहे असं पाहावं. अशा साक्षीत्वानी मी जेवतो आहे, मी अभ्यास करतो आहे, हे सगळं देहावर आहे. तसंही म्हटलं ना तर व्यवहाराकरता ते मानावं लागतं. तसं मला प्रवचनाकरता म्हणून वरून खाली यायचं, शर्ट घालायचा आहे, तर कोणाचा शर्ट म्हणायचा? माझा शर्ट असं म्हणावं लागतं व्यवहाराकरता. पण हे केवळ व्यवहाराकरता आहे असं लक्षात जो ठेवतो, आपण चैतन्य आहोत हे कधीही जो विसरत नाही, त्या ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानी ज्ञान दृष्टीबद्दल ज्ञानेश्वर महाराज इथं सांगतायत. देह होता जाता तैसे देखती माते, घटू मठू घडले त्याची पाठी मोडले. घट तयार केला, कालांतराने तो फुटला. अथवा एखादं घर तयार केलं, खोली बांधली, कालांतराने ती तोडून टाकली. दुसरं काही तिथं उभारायचंय म्हणून खोली पाडून टाकली. घट मठू घडले त्याची पाठी मोडले, तरी आकाश ते संचले असं तची असे. घटाच्या आत असणारा आकाश, मठाच्या म्हणजे खोलीच्या आत असणारा आकाश, ते जसंच्या तसंच आहे. त्या आकाशाच्या बाजूनी खोली होती म्हणजे भिंती होत्या, त्या भिंती केवळ गेल्या. खोली होती तेव्हा आकाश तसंच होतं, खोली बांधायच्या आधी तसंच होतं, आणि खोली पाडल्यानंतर देखील आकाश तसंच होतं. तसं चैतन्याच्या बाबत देह असण्याच्या पूर्वी देह असताना आणि देह गेल्यावर तशा प्रकारे असतं. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमूढा नानुपश्यंती, जो मोहित झालेला आहे भ्रांतीनी भ्रमानी तो मात्र हे पाहू शकत नाही. पश्यंती ज्ञान चक्षुषा, मात्र ज्ञान चक्षु असणारा पाहतो. तो कसा पाहतो ते सांगितलेलं आहे. आणि कुठपासून सांगायला सुरुवात केली, झाड. वारा वाहतो आहे, झाड हलत आहे, त्या अर्थी वारा वाहतो आहे. पण झाडच नाहीये तर वारा वाहतोय का वाहत नाहीये, वारा आहेच आहे. इथपासून सांगायला सुरुवात केली, वारा आणि वृक्ष, आरसा आणि आपलं मुख, मेघ आणि मेघांचा शब्द, चंद्र आणि अभ्र. अभ्र फिरत असतात, अभ्र पळत असतात, चंद्र जाग्यावरच असतो. तारांगण आणि समुद्र, खराळ, खराळाची लगबग आणि चंद्र. किती उपमा. जर आपल्याला सांगितलं हा विषय स्पष्ट करण्यासाठी काहीतरी उपमा लिहा तर याच्यातल्या दोन चार तरी लिहिता येतील. डक्क आणि सूर्य, घट असेल त्याच्या आधी, घट असताना, घट नसताना आकाशाची स्थिती, मठ असताना नसताना आकाशाची स्थिती. तैसे अखंड आत्मसत्ते किती समजावून सांगतात. अज्ञान दृष्टी कल्पिते हे देहची होते जाते जाणती पुढे. तसं आत्मसत्तेच्या अधिष्ठानावर, आत्मसत्तेच्या अखंड अधिष्ठानावर अज्ञान दृष्टीनी कल्पिलेले देह हे येतात आणि जातात. चैतन्य चढे ना वोहटे, जन्म झाला म्हणून चैतन्य आता वाढेल असं नाही. आणि मृत्यूच्या वेळेला चैतन्य ओहोटीला पावेल असंही नाही. हे निश्चित आहे की चैतन्याच्या अधिष्ठानावर जन्म होतो. जन्म झाला तेव्हा आतल्या चैतन्यामुळे तो आहे असं म्हटलं जातं. आणि मृत्यू होतो तेव्हा ते चैतन्य गेलं म्हणून मृत्यू झाला असं म्हटलं जातं. हे अगदी निश्चित आहे. पण जर कोणी असं म्हणेल की लहान असताना त्याचं चैतन्य लहान होतं, तरुणपणी त्याचं चैतन्य तरुण झालं आणि वृद्धापकाळी त्याचं चैतन्य वृद्ध झालं, तर ते मात्र खोटं. चैतन्याच्या अधिष्ठानावर मन सुसंस्कारित होतं, देह वाढतो. पाच पाऊंड, सहा पाऊंड, साडेसहा पाऊंड, सात पाऊंड, साडेसहा, सात, म्हणजे मग सगळे म्हणतात वा छान, चांगला मुलगा आहे. सात पाऊंड म्हणजे पाऊंड, सात पाऊंड म्हणजे किती, तीन किलो. तीन किलो, तीन किलो पासून तो नंतर 73 किलो होतो. 73 किलो. मी त्या उरळी कांचनला गेलो होतो निसर्गाश्रमामध्ये, तर एक ग्रुप आला होता, दोन दोन गाड्यांमधून, अतिशय आलिशान गाड्यांमधून 4 जण 8 जण आले. ते सगळे उतरल्यावरच प्रकाश दादा म्हणाले की चांगलेच हेवी वेट दिसत आहेत. आमची वजन केली, तसंच तेही तिथं सुरुवातीला त्यांचं जे काही वजन वगैरे करून सगळं नोंद होते तसे ते तिथं बाजूला बसलेले होते. कोणीही त्यांच्यातली सगळ्यात लहान मुलगी जी चेहऱ्यामुळे लहान वाटत होती अशी मुलगी उभी राहिल्याबरोबर 120 किलो. 120, सगळे 110 किलोच्या पुढे होते. हे जन्माला आले तेव्हा मात्र 5 पाऊंड 6 पाऊंड असेच होते. स्वामीजींनी एकदा एका पंजाबी माणसाला, कुटुंब त्यांच्या भगिनींना विचारलं की तुमच्या इथल्या लोकांची मनगट केवढी, उंची केवढी, छाती केवढी, किती मजबूत उंचे पुरे असे तुम्ही असता, तुमची मुलं जन्माला येतात तेव्हा किती पाऊंडाची असतात? तर ते म्हणे असेच असतात, साडेपाच, सहा, सात, साडेसात, इतपतच असतात. इतपासून ते एवढाली वजन होतात, पण चैतन्य मात्र तसंच राहतं. त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर देह बलिष्ठ होत जातो, चैतन्याच्या अधिष्ठानावर बुद्धी सुसंस्कारित होते. गमभन जड जाणारी बुद्धी सुरुवातीला, अळाई जड जाणारी बुद्धी नंतर नंतर किती किती पारंगत होते, किती वेगवेगळ्या विषयात पारंगत होते. तर बुद्धी कितीतरी उत्तम तिला धार येते, पण चैतन्य मात्र जसंच्या तसं असत. चैतन्य चढे ना ओहटे, चेष्टवी ना चेष्टे. आणि देहाच्या योगानी ज्या चेष्टा चालतात त्याचाही चैतन्याशी काही संबंध नाही. जसं संनिधानामुळे सुया फिरतात, लोह चुंबकामुळे लोखंडाचा किस विशिष्ट आकार धारण करतो, त्यामुळे तशा प्रकारे चैतन्यामुळे डोळे पाहतात, चैतन्यामुळे कान ऐकतात, चैतन्यामुळे पाय चालतात. केने शीतम पतती प्रेषितम मनहा, केन प्राणहा प्रथमहा प्रैतियुक्तहा, केने शीताम वाच मिमाम वदंती चक्षुः श्रोत्रम कौ देवो युनक्ती. कोण आहे याचा स्वामी, सत्तावान, मालक, ईश्वर, देव? केने शीताम पतती प्रेषितम मनहा, मन जे हालचाल करण्यासाठी धाडलं जातं त्याच्या मागं सत्ता कोणाची? केन प्राणहा प्रथमहा प्रैतियुक्तहा, प्राण जे शरीराच्या आत बाहेर करत असतात याच्या मागं सत्ता कोणाची? आणि मग उपनिषद म्हणतात की यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. यत श्रोत्रेण न श्रुणोती येन श्रोत्रम इदम श्रुतम. कानानी कितीही ऐकलं तरी देखील ते परमात्म तत्व ऐकलं जात नाही, पण ते परमात्म तत्व आत आहे, चैतन्य आत आहे, म्हणून कान ऐकू शकतात. तदेव ब्रह्मत्वं विद्धि, तेच ब्रह्म आहे. तदेव तेच, नेदम न इदम उपासते, ते न जाणता केलेल्या उपासनेनी ते प्राप्त होत नाही. चैतन्य चढे ना वोहटे, चेष्टवी ना चेष्टे, ऐसे आत्मज्ञान चोखटे जाणती जे. अशा प्रकारे चोख आत्मज्ञान जे समजून घेतात, जाणतात, म्हणजे खरं एकरूपच होतात, आणि ज्ञानही आपैते होईल. प्रज्ञा परमाणूही उगाणा घेईल, सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता, परी ते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न रिघे मानसी तरी सर्वात्मका मजसी नभेची भेटी. अशा प्रकारचं ज्ञान ऐकल्यामुळे समजेल, वाचल्यामुळे समजेल, पाठ केल्यामुळे समजेल एक वेळ, ते आपैते होईल, तुम्ही अधित व्हाल त्या ज्ञानाला. प्रज्ञा परमाणूही उगाणा घेईल, आणि कोणाकोणाची तर प्रज्ञा इतकी तीव्र तीक्ष्ण असते की हवेत असणारे जे धुलीकण आहेत बारीक बारीक, त्या परमाणूंचा देखील हिशोब लावू शकेल. सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता, आणि एक नाही तर सर्व शास्त्र, एक शास्त्राचा अभ्यास करता करता जन्म जन्म घालवतात, पण सर्व शास्त्रांचा देखील तो अधित होऊ शकेल. कोणाकोणाच्या बुद्धीची व्यापकता तशी असते. तरी ते व्युत्पत्ती ऐसी, पण ती जी व्युत्पत्ती विद्वत्ता आहे ऐसी जरी विरक्ती न दिगे मानसी तरी सर्वात्मका मजसी नभेची भेटी. पण हे सर्व झालं तरी जोपर्यंत वैराग्य येत नाही, विरक्ती प्राप्त होत नाही, तोपर्यंत सर्वात्मक असणाऱ्या माझी आणि त्याची भेट होत नाही. कधी कधी आपल्या ठिकाणी असणारा जो आत्मप्रत्यय आहे तो आत्मप्रत्यय म्हणजे उत्तम ध्यान, शांतीचा लाभ, हा आत्मप्रत्यय. आपण वस्तुरूपच आहोत असा दृढ भाव होणं हा आत्मप्रत्यय. हा आत्मप्रत्यय साधना काळी येतो, अनेकांना येतो. साधकाची तेवढी प्रगती होऊ शकते आणि खूप साधक इतपत प्रगती करतात, पण साधना झाल्यानंतर ते देह म्हणून वर्तन करतात. कशाचा नाही तरी आपण खूप मोठे साधक आहोत असा तरी अभिमान येतो. आपण देह आहोत अशा भूमिकेवर येतात आणि आपल्या अंतर्यामी ध्यानामध्ये अथवा साधनेमध्ये ओळखलेलं किंवा ठाई पडलेलं जे परमात्म तत्व आहे ते परमात्म तत्व तत्वतः यांच्या ठिकाणी आहे, यांच्या ठिकाणी आहे, त्यांच्या ठिकाणी आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे असं पाहण्याची बुद्धी किंवा धैर्य किंवा प्रयत्न हे कमी पडतात. आणि ते कमी पडतात हे स्वार्थी वर्तनावरून समजतं, हे काम क्रोध लोभामुळे कळतं, हे बोलण्या चालण्यावरून कळतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ब्रह्मींचे विसवणेवरी उन्मेखल आहे उज्जरी, ते वाचे ते इया करी सुधा सिंधू. त्याची वाचा कशी व्हायला पाहिजे? आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यासी हे अवगुणू वाचा जिही. या सगळ्या गोष्टी वाचेपासून दूर गेल्या पाहिजेत. वाचा सुधा सिंधू झाली पाहिजे. चंद्र बिंबवनी धारा निघता नवती गोचरा तरी एकसरे चकोरा निघती दोन दे. तसं पाहणं कसं असलं पाहिजे? त्याचं बोलणं कसं असलं पाहिजे? त्याचं चालणं कसं असलं पाहिजे? आपल्या नातेवाईकांमध्ये कसा असतो? ज्याला कलत्र म्हणतात, आपली मुलं, सुना, नातवंड, पत्नी यांच्यामध्ये कसा असतो? एकत्वानी असतो. हे माझे आहेत अशा भावानी असतो. तसा सर्वात्मक भाव विश्वाच्या ठिकाणी निर्माण झाल्याखेरीज अंततः खरा परमार्थ सिद्ध होतच नाही. इतपत परमार्थ सिद्ध होतो पण त्याच्या पुढची चढण, तसंही म्हटलं तर प्रत्येक पाऊल हे दमछाक करणार आहे. हा स्वतःवरच केलेला प्रयोग आहे. आगी माझी प्रवेशू नीच नवा असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. नित्य नवीन रोज जणू अग्नीत पाऊल टाकल्यासारखं आहे. ज्ञानेश्वर महाराज, तरी ते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न रिघे मानसी, या सर्वांपासून मी वेगळा आहे, विरक्त आहे, नाही कुणाचा मी, माझे न कोणी, नाही मोहमनी, आम्ही जाऊ निरंजनी. माहीत असायला पाहिजे की माझे कोणीही नाहीत, मी कोणाचाही नाही, मी सच्चिदानंद स्वरूपच आहे. आणि हे सर्व कर्तव्याचं भान न सोडता मुलाबाळांशी, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी प्रेमाचं वर्तन न सोडता, पण आत मात्र विरक्तीचं, वैराग्याचं आपण वेगळे आहोत याचं भान, आणि हे भान असल्यामुळं माझ्या ठिकाणी असणारं आत्मतत्वच मग सर्वांच्या ठिकाणी आहे हे पाहण्याची बुद्धी स्फुरते. पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयासी थारा तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. हे सगळं निरूपण ज्ञानेश्वर महाराज कशावर करतात, यतनतः अपि अकृतात्मानो, उत्तम प्रयत्न करणारा पण असंस्कृत बुद्धीचा त्याला मी प्राप्त होत नाही. यतनतोप्य कृतात्मानो नैनम पश्यंती अचेतसः, ज्यांच्या ठिकाणी विवेक नाही आणि ज्यांच्या ठिकाणी असंस्कृतता आहे त्यांना मी प्राप्त होत नाही असं भगवंत म्हणतात. यतंतो योगिनश्च एनम पश्यंती आत्मन्यवस्थितम, उत्तम प्रयत्न करणारा योगी आपल्या आत्म्याच्या ठिकाणीच मला पाहतो, पण प्रयत्न करणारा आणि असंस्कृत वर्तनाचा आणि अविवेकी मात्र साधकामध्ये हे प्रकार आहेत. जेव्हा भगवंत सांगतात तेव्हा साधक असताना देखील जर त्याचं भान सुटलं, जर तो बेसावद राहिला, तर असं घडू शकतं. ही धोक्याची सूचना दिलेली आहे असं समजा. पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयासी थारा, बोलतो तेव्हा काय तोंड भरून विवेक असा बोलतो, त्याचं बोलणं ऐकून घ्यावं, विशेष करून प्रवचन तर ऐकूनच घ्यावीत. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता असा आणि अंतकरणी विषयासी थारा, पण अंतकरणामध्ये मात्र विषय भरलेले आहेत असा. तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी, कोणत्याही प्रकाराने मी त्याला खऱ्या अर्थाने प्राप्त होत नाही, तो मला जाणू शकत नाही. हागा वसणतयाची या ग्रंथी काही तुटती संसार गुंती. स्वप्नामध्ये ग्रंथ पठण केल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संसाराचा गुंता कधी सुटलाय, संसारापासून वेगळा कधी झालाय. स्वप्नात ग्रंथ पठण, तसं स्वप्नात ग्रंथ पठण केल्यासारखा हा परमार्थ आहे. की परिवसलिया पोथी वाचिली होय किंवा पोथीची पूजा केली, ज्ञानेश्वरी ना आमच्या पूजेमध्येच आहे, आणि ती कधी उघडली आहे का, वाचली आहे का. पूर्वी कित्येक घरी घरांमध्ये दासबोध देखील देव्हाऱ्यात असायचा, पूजेमध्ये ठेवलेला असायचा. पूजेमध्ये ठेवलेला म्हणजे इतका प्रमाण आम्ही मानतो असा त्याचा अर्थ. ज्ञानेश्वर महाराजांनाही हे माहीत होत, पोथीची पूजा केल्यामुळं कधी पोथी वाचल्यासारखी होते. नाना पांधोनिया डोळे घाणी लावी जिती मुक्ता फळे, डोळ्यावर पट्टी बांधली आणि मोती नाकापशी धरला. मोत्याचं मोल करण्यासाठी म्हणून उघड्या डोळ्यांनी त्याला पाहायला पाहिजे. तो नाकापशी धरून नाका, नाक हे सक्षम इंद्रियच नाही. विनोबांचं एक वचन आहे, विज्ञानाची दुर्बीण कितीही मोठी केली तरी ती आत्म्याचा आवाज ऐकू शकत नाही, कारण दुर्बीण आवाज ऐकू ऐकायला मदत करतच नाही. म्हणून दुर्बीण पाहण्याचं काम पाहण्याकरता उपयोगी पडेल, आत्म्याचा आवाज दुर्बिणीमुळे कसा कळेल. विज्ञानाची दुर्बीण कितीही मोठी केली तरी आत्म्याचा आवाज ती पाहू शकत ऐकू शकत नाही. नाना बांधोनिया डोळे घ्राणी लावी जती मुक्ता फळे तरी तयांचे काय करे मोल मान तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो ऐसे नि कोडी एक जन्म जावो परी न पविजय माते तस चित्तामध्ये अहंता भरून राहिलेली आहे आणि ही अहंता वेगवेगळ्या प्रकारची असते. चांगल्या कुळात जन्म त्यामुळे अहंता येऊ शकते. चांगलं कुळ म्हणजे वाडवडील फार दूर बसून सगळे अतिशय पराक्रमी उत्तम बुद्धिमान शुचिरभूत पंडित याचा अहंकार. समर्थ म्हणतात 14 पिढ्यांचे पवाडे गाती ती शहाणे की वेडे. आत्ता काय करतोय आत्ता काही नाही आत्ता इकडच्या फायली तिकडे नेण्याचं काम करतोय. घंटा वाजली की पळत येतोय आणि सांगतोय की आम्ही सरदार. असं कुठं कधी असते का. म्हणून अहंता उत्तम कुळात जन्माची एक अहंता असते. जातीची अहंता असू शकते. रूपाची अहंता असू शकते. रूपवान व्यक्तीला जेव्हा लक्षात येतं की आपण रूपवान आहोत तेव्हापासून तिला तशा प्रकारचं भान निर्माण होत. रूपवान व्यक्ती आपल्या रूपामुळे इतरांची प्रतिक्रिया काय होते हे न कळत पाहायला सुरुवात करते. तिला अहंता अशा प्रकारे स्पर्श करते. विद्वानांचंही तसंच असतं. ज्ञानी पुरुषाचंही तसंच असतं. सत्तेची अहंता असते. संपत्तीची अहंता असते. तैसा चित्ती अहंते ठावो. चित्तामध्ये अहंता भरून राहिलेली आहे आणि जिथे सकळ शास्त्रांचा सराव आणि सर्व शास्त्र जिभेवर नाचत आहेत इतकी इतका शास्त्र अभ्यास झालेला आहे. ऐसे नि कोडी एक जन्म जावो. एक कोटी जन्म जरी आले आणि गेले तरी न पविजे माते तरी देखील त्यामुळे तो मला काही केल्या प्राप्त होणार नाही. जो एक मी का समजती व्यापकू असे भूत जाती ज्यांच्याबद्दल तो अहंता बाळगून असतो त्यांच्याही आत तो प्रभू भरून राहिलेला आहे याचं भान ज्याला नसतं. अहंता ठेवण्यासारखं आपल्यापाशी काही नाही. ज्ञान झाल्यानंतर म्हणून नम्रताच येऊ शकते. ज्ञानी पुरुषाचं वर्णन करताना भगवंतांनी अमानित्वम हा पहिला गुण सांगितला. कारण मग नम्रतेखेरीज काही शिल्लकच राहत नाही. जो एक मी का समस्ती व्यापकू असे भूत जाती. मी एकच सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी भरून राहिलेला आहे. ऐकतीये व्याप्ती रूप करू. मी काय किती आणि केवढा भरून राहिलेला आहे आणि कोणामध्ये भरून राहिलेला आहे ते आता सांगतो असं म्हणतात. आणि मग 12 ते 15 या 4 श्लोकांचं एक अधिकरणच इथे येऊन गेलं. यदादित्य गतम तेजम जगत भासयते खिलम यश्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम गामा विश्वच भूतानि धारयाम्यह मोजसा पुष्णामि चौषधि सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचामन्नम चतुर्विधम सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो स्तोसकट चाह सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे. मत्त स्मृती ही ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यो. काय जबरदस्त श्लोक आहेत. वेदांत कृद्वेद विदेव चाहम फार फार महत्वाच्या अशा भागामध्ये आपण प्रवेश करतोय. जीव हा ईश्वराचा सनातन अंश आहे. जीवाचं जीवन ईश्वराने व्यापलेलं आहे आणि कोणाकोणामुळे चालतं त्याच्या ठिकाणी कसा ईश्वर भरून राहिलेला आहे हे आता सांगायला भगवंत सुरुवात करतात. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी स्वामी जी नारायण. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.